आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधले 25 विद्यार्थी अमेरिकेतल्या नासाला भेट देणार. पुण्यात नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा होरपळून मृत्यू. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकात्यामध्ये आज पहिला कसोटी क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुमारे 25,000 कोटी रुपये खर्चाच्या दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यात येतील आणि आगामी 25 वर्ष ती कामं टिकतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षापासून सिंहस्थ कुंभमेळा सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर 6,000 कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,
हे तीर्थक्षेत्र एक अत्यंत महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून या ठिकाणची कामं करताना आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की कामं अशी करायची की पुढची 25 वर्ष ती कामं त्या ठिकाणी राहिली पाहिजेत, ती नाशिककरांच्या कामी आली पाहिजेत आणि नाशिक हे एक पर्यटनाचं स्थान आणि तीर्थाटनाचं स्थान म्हणून या ठिकाणी डेव्हलप झालं पाहिजे अशा पद्धतीनं याचं नियोजन केलेलं आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिकचा कुंभमेळा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित व्हावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. कार्यक्रमापूर्वी रामकुंड परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी करून रामकाल पथ प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केलं. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं राज्यांसाठी असलेल्या विशेष भांडवली गुंतवणूक सहाय्य योजनेअंतर्गत या प्रकल्पाकरता 99,14,00,000 रुपये खर्च केला जाणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 8 वाजता सुरू होईल. 46 केंद्रांवर ही मतमोजणी होईल. 243 मतदारसंघांसाठीच्या निवडणुकीचं मतदान 2 टप्प्यात झालं. या निवडणुकीत 1951 नंतर आतापर्यंत सर्वाधिक 67.13% मतदान झालं. 243 जागांसाठी 2,616 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सर्व मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. हा दिवस देशभर बालदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यात त्यांना अभिवादन करण्यात आलं. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी विधानभवन परिसरातल्या वसंतदादांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. सांगलीतल्या त्यांच्या समाधीस्थळीही वसंतदादा पाटील यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षणतज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं काल पुण्यात संबंधित घटकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना आणि प्रतिक्रिया जाणून घेतल्या. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था प्रतिनिधी, भाषातज्ञ, विचारवंत, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांनी यावेळी आपल्या सूचना सादर केल्या. या सूचनांचा सखोल विचार करण्यात येईल. तसंच त्रिभाषा समिती .mahaiti.org या संकेतस्थळावर येणाऱ्या सूचनांचाही विचार करून राज्य शासनाला डिसेंबर अखेर अहवाल सादर केला जाईल असं जाधव यांनी सांगितलं. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे निवडक 25 विद्यार्थी अमेरिकेतील नासा केनेडी स्पेस सेंटरला भेट देण्यासाठी 10 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. हे सर्व विद्यार्थी आज मुंबईहून अमेरिकेकडे रवाना होतील असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितलं. याआधी जिल्हा परिषद शाळेतील 50 विद्यार्थ्यांनी इस्रोचा दौरा पूर्ण केला आहे. पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पाअंतर्गत या शैक्षणिक दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या आदिती राऊत हिची नासाच्या दौऱ्यासाठी निवड झाली आहे. याबाबत आकाशवाणीशी बोलताना आदिती म्हणाली,
नासाला गेल्याने जे आपण रॉकेट बनवतो रॉकेटमध्ये काय काय वापरलं जातं, कसं वापरलं जातं ते बघायचं. जे ग्रह आहेत ते ग्रहांवरचं मग कोणकोणते बदल होतात ग्रहांवर, त्यांचं परिवर्तन कसं होतं, ते सर्व काही बघायचे. आणि जे महाविस्फोट होतात, विस्फोट होतात, ते कसे होतात ते सुद्धा बघायचे. आणि दुसऱ्या परीक्षेला सिलेबस हा होता की 8वी 9वी 10वीच्या अंतराळ संशोधनाचे जे धडे आहेत त्या धड्यांवर अभ्यास करायचा होता, प्रयोग करायचे होते, त्या प्रयोगांवर विचारणार होते. आणि शिवाय ती परीक्षा कम्प्युटरवर होणार होती. आमच्या इकडे दुर्गम भाग असल्यामुळे कम्प्युटर कधी मी हाताळला नव्हता, तरी माझ्या पालकांनी शिक्षकांनी माझी तयारी करून घेतली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोत्सवानानं 8 चित्त्यांची देणगी दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि बोत्सवानाच्या राष्ट्रपती डुमा बोको यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर काल भारताकडे प्रतिकात्मक पद्धतीनं चित्ते हस्तांतरित करण्यात आले. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेतून 8 चित्ते भारतात स्थलांतरित केले जाणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन आणि विकास समितीतून 8 कोटी 13 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्यात बिबट्यांकडून होणाऱ्या घटनांचं गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाच्या जिल्हा प्रशासनाला अतिरिक्त यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचं त्यांनी सूचित केलं. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला असून कोपरगाव तालुक्यातील नरभक्ष बिबट्याला ठार मारण्याची परवानगी वनविभागानं दिली आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे शहरातील भटक्या श्वानांना मायक्रोचिप बसवण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली असून अशा चिप बसवणारी पुणे ही राज्यातली पहिलीच महापालिका ठरली आहे. या उपक्रमाबद्दल महापालिकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सारिका फुंडे यांनी आकाशवाणीला माहिती दिली.
पुणे महानगरपालिकेतील जे समाविष्ट गावे आहे आणि पुणे महानगरपालिकेत असणारे सगळ्या कुत्र्यांचा नागरिकांना समस्या आहे. त्या अनुषंगाने आम्ही आता पुणे महानगरपालिकेत जेवढे श्वान आहेत त्यांना नसबंदी शस्त्रक्रिया प्लस त्यांचा वॅक्सिनेशन ड्राईव्ह हा सुरू आहे. तर त्या वॅक्सिनेशन ड्राईव्हसाठी आम्ही मायक्रोचिपिंग हा एक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे. आम्ही पायलट प्रोजेक्ट म्हणून हा प्रोजेक्ट करतो आहे. त्यात आम्ही 600 डॉग्सला मायक्रोचिप करणार आहे आणि याबाबत फीडबॅक आल्यानंतर पुढील आमची कारवाई नक्कीच मायक्रोचिपिंगची होणार आहे. आणि यामुळे आम्हाला आयडेंटिफिकेशन होणार कुत्र्यांमध्ये आणि दरवर्षी आम्ही ते वॅक्सिनेशन चांगल्या रीतीने करतो. तर महाराष्ट्रात पुणे महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका आहे जिथे मायक्रोचिपिंग हा आपण डॉगला 15 नंबर डिजिटल असा आधार कार्डच म्हणता येईल आपल्याला तसा आपण त्यांना देणार आहे.
पुण्यातील नवले पुलावर काल संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला. पुलावर गाड्यांची एकमेकांना धडक झाल्यानंतर 2 कंटेनरनी पेट घेतला. यामध्ये 1 4-चाकी वाहन अडकलं आणि लागलेल्या आगीत त्यामधील नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचं काल रात्री अल्पशा आजारानं सोलापुरातील खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर अक्कलकोट तालुक्यातील कुमठे या त्यांच्या मूळ गावी आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज कोलकाता इथल्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाईल. सकाळी 9:30 वाजता सामना सुरू होईल. भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे असून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बाउमा आहे. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर कोलकाता पोलिसांनी ईडन गार्डन स्टेडियमवर आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा वाढवली आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर वाढतो आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिक जळगावमध्ये पारा 10 अंशांवर घसरला आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधले 25 विद्यार्थी अमेरिकेतल्या नासाला भेट देणार. पुण्यात नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा होरपळून मृत्यू आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकात्यामध्ये आज पहिला कसोटी क्रिकेट सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.